محترم مولانا صادق اکرمی ندوی صاحب کا درس حدیث اسلامی افکار میں پیش خدمت ہے.
بسم اللہ الرحمن الرحیم. الحمد للہ رب العالمین، والصلاة والسلام على سید المرسلین سیدنا محمد وآلہ وآصحابہ وآزواجہ وآل بیتہ وذریاتہ اجمعین، اما بعد، استغفر الله العظيم الرحيم الكريم الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه وأسأله التوبة والمغفرة. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد. كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. جزا الله عنا نبينا وحبيبنا وشفيعنا ومولانا محمدا صلى الله عليه وسلم ما هو أهله. عن عبد الله ابن سلام رضي الله عنه أن النبي صلى الله عليه وسلم قال: أيها الناس أفشوا السلام وأطعموا الطعام وصلوا بالليل والناس نيام تدخل الجنة بسلام، أو كما قال عليه الصلاة والسلام. قال في حديث سامي لدي کہ مانسد و تذکر اللہ جی نے دیش واسن جی خدمتیں دے جالو تو تو سگلی راہ دوڑ گلو فالے دارے بھی اتفاقی واقعہ ہمیشہ سی عادت میں اللہ جی نبی صلی اللہ علیہ وسلم کا فرمولے تیرے کانات شیطان متلا دے بھی فالا سر اڑ گچار یہ معلوم دلے کا افغان سگلی راہ دوڑ گچار سے وال نوئی آخری حصہ عبادتیں سے وصول کوشش کرو گا اللہ کے مانگو گا فکر کرو گا تو یہ ذرائع یعنی تدابیر اختیار کرنا اللہ تعالیٰ توفیق دیتا تیم کال حدیث پڑھو میرے دے تیجیے وضاحت کا انتظار لائیں. حضرت ابو ہریرہ رضی اللہ تعالیٰ نے فرمایا کہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم فرمولے کہ جتا માણસ ઓળગતા ઓળગલા મુજબ કોણ દે છે શૈતાન કે એક માતાજે પટ્ટી કરીને તીન ગાંઠો ઘાલતા. યા કૈદુ શૈતાન અલા કાફિયતી રાસ આદિકુમ ઇઝા હુવા નામ ઓળગલો તો ઓળગલા મુજબ શૈતાન બલી ફિકિર ફલી ફિકિર ભલે નહીં લાગુકા નહીં લાગે ના પરેશાની ના نہیں بے سمان گلو استعمال کرتا کاکا سے کرتا نہیں لگو جاتا وہ تو جو کہ انتے اپنی کرتا ہے اڑگو والتا تھا پڑتا کہا اس صلاح سے وہ تین گھٹو گھلتا ارے جو کہ یضرب علی کل عقدہ ہر گاٹی پر کا بولتا تو علیک لین طویل فرقد بلی رات باقی سے بھڑک بیٹا ماما کسی تھا پڑتا چڑھوا ہاں વખત અલ્લા વડગા વડગા નિકોતું શાનો શૈનો સવત અથવા તો પાતાકડે થાપડતા વડગ ભલી રાત બાકી હશે કાદા હર ઘાટી ઉપર અથવા માણસ બિંદાસ પાંચ દીખો ઓળખતા ખરા ગયે ફૈઝસ્તે અલઈ કલૈકુન તવીલ ફરકુત ફૈનિસ્તે કઝા અગર ઉઠલો અલ્લાહ સુ ઝિક્ર કહેલો ફઝકર અલ્લાહ તઆલા ان حلت اخدا ایک گاڑ اس تہارتے پر اڑگو گا مساق کرون اگر ناتلان اچھے تو ٹھیک ہے ایشا جی نواز کی مسا اگر باقی ایسے تو ٹھیک ہے مطلب تہارتے پر اڑگو گا تہارتے اڑگو گا دعا تو اہتمام کرو گا چند صورتوں پڑھو گا لکڑے دعا کرو گا تی نیت دکان دے سے تو حفاظت رہتا اللہ تعالیٰ ترفین کو شیطانہ ترفین کو خاص طرح پر آئے طرف سے پڑھوں اڑوں گا تو کتنی گاٹو گالو ہاں یہ تیرے کام ہمیں ہم تے کام کریں ہوں تو اپنے کام کرتے بیٹھے نا आम्ही आमचे काम करू का, आमका आमच्या नबी का शिकवला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ते आम्ही केला पूजे ते गाठो त्या करता आणि गाठो उसते होता. हे आनो फडको सांग गेला के मन उठू चाहता ही दुसऱ्या जा नाही. त्याने सूर्य काफचे आखरी आयतो पडू का, इन्नल्लजीन आमनू वामिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौसी नुझुल आखिर सा पडून दुआ केली अल्लाह ताआलाकडे. अल्लाह ताआला उठवता इथं नीट हुशार झाला मग इथं आम्ही हिंमत करू का, त्याचा मी सृष्टी करू जे ना. आता फैनीस तय कजा उठलो अल्लाचा जिकीर केलो का जिकीर करू जे उठल्याचं जिकीर अल्लाच्याने बी शिकवला ना आमका. अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अहयाना बादमा अमातना वइलैही नुशूर. नींद आणि मौत बगला बगला कस अन्नौम अखुल मौत अन्नौम नींद जो करते हे मौताची बहीण मौताचो भाऊस जी मेला मग काय कळला बेहस राहता ओळखला मग माणूस बेहस असला मग जाता अल्लाह का दुबारा जगून ते तिका रूह फेटवता तिका कोणा ती तफसील असे ते तफसील ते वसे ना. आता माणूस उठलो उशाल अल्लाह ताला शुक्र अदा करू का अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अहयाना बादमा अमातना मौत दिला मग अल्लाह ताला आमका जिंदा केलो ते पर अल्लाह ताला शुक्र अदा करू हो का जिकर आठव करू का. खाली उठले गेलो नाही दुआ आठव राहता आम्ही पडणार तसं आम्ही चढवाची तरबेते सब का घातला जेटी दुआ आठव करून होता आम्ही त्यांच्या सामने ओळखून पडू का. जेव्हा त्यांनी दुआ ओळखून पडले बिस्मिल्ला बिस्मिल्ला रहमान रहीम बिस्मिल्ला वाला बरकत दिला जेवण झाला अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अतमाना ती दुआ पडले ओळखतीन चमा पाबंदी असेन एहतिमाम असेन त्यांना दुआ पळवले चढवे चढवे का ते का त्यांच्या आठवतले तर आमका सुजाना आठवणार मी चढवे त्यांचा हल्लू पडू जाणार तरबेती चरवाची तरबेते सब आम्ही दुआ वडले की पडू का ते आम्ही को पडला झाले आमका को आढळलो चढवा को बार बार कोण ते यादानी झाली ते आता ई हो जिकर केलो उठलो त्यांनी एक गाठ उचता खुद बहुत उचता ती गाठ की शेतांची जी आमका धोको पडणार ती गाठ को आमका धोको पडणार लेकिन आमच्या नवी स्वरूप चांगला मग ते पक्का चीज ती काही शक शुभा नाही गाठ घालता वाकायचं ते मग फैन तवजा इन हल्ल दुखदा उठलो मसा गेलो त्याने बी एक गाठ को उचली एक गाठ बाकी असे येता फैन सल्ला इन हल्ल दुखदा उठून नावाज केलो दोरकात आठ रकात बारा रकात कोळकाम काय नाही दोरकात केलो पूजे तिसरी गाठ को उचली नशीत हशाश बशाश रुहानी एतबारान जिस्मानी कमजोरी अगर असे सुहान वाटे बीमार वाटे ती अलग चीज ती लेकिन माणूस तंदुरुस्त वाटे तरी रुहानी जगून देते का बशाशच नशीत जातं. आणि फासबाह नशीत तयी बन नस नशीत हा हशाश बशाश आणि तबेत जगून त्याचे सुगुप्तगी पैदा होता त्याला एक वैल्ला अगर इशी कहिला याने किसी कहिला उठला म्हणजे कोणते जिकीर कहिला अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अहयाना मसा कहिला सुस्ती करून लोलतेकच राहिलो आणि नमाज कोण कहिला तिन्ही गाठू तिशी कदाचे तो आपले काम केला ते आम्ही त्याची जे कोण त्याचे त्या उसवची कोशी आम्ही कहिलो आमचे काम ते हर दुनिया तयलाम जो कोणते अल्लाह आमका एक जिम्मेदारी दिला ते शैतान चॅलेंज केलाय तर तो आपले चॅलेंज पुरा कोची फिक्रे वाटे आमका जन्मात घेऊन वरची पुरा कोशी जो करते वाटे तो आम्ही त्या दुश्मन ओळखून ते चालू नाकाम केले त्याने आम्ही कामयाब झाले लेकिन आम्ही सरेंडर झाले हातपाय सोडून गुप्चे भेटले तरीन जो कोणते असे ते हाता लागूचे आणि आमचं नुकसान होऊचे तसं आमचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमका जे कोणते हिदायतो दिला ती हिदायता पर अमल केला आम्ही दुनिया आणि अखरतीची कामयाबी हासिल कर सोतला नातला नाही तरी वैला असबा खबीस नफ्स कसलान अगर इशी कहिला जिकीर कहिला मसा कहिला नमाज कहिला तरी का म्हणजे सुस्त काहिल तबियत किस्माची जो कोणते असे बेकैफी काय ते कुठचे मंदन आहे कोणते मंदन आहे ओळखून आमचे कधी मन पल्ल तजुर्बा समोर जातात हर माणसाची जिंदगी वक्तात वक्त हिची सामने येतात हे खे का हे ओळखो का झालं हे सा शैतानात आम्ही शैतानाच्या हरकातपासून त्याची चालापासून उरू चाहता आणि वेगळी श्वासांचे हिदायातचे मुताबिक जिंदगी उजळू कर हो एक दायरा हो एक हिफाजती किला हो ही दुआएं जो कोणते असे मामूली चीज नाही अल्लाचे नबी आमक दुआएं तरी शिकवला आणि जे कोणते तरीका सांगला, आराम बोलचो तरीका सांगला, उठूचो तरीका सांगला, हेजे मुताबिक केला शैताने तमाम चालो नाकाम जातो आणि महफूज राहतो. गेले हदीस काल पडले हदीस येता पडले हदीस येता. अब्दुल्ला इब्न सलाम रजी अल्लाह ताला अनु फरमावतात के अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद का अफसान अय्युहन नास अफशु सलाम, ईमानदारों सलाम आम करो, सलाम फैलावा हर समा पर सलाम. अला मन अरफ्ता व मन लम तारिफ, पहचान रहो ना तो एतक अल्लाह मुझे कहो मुसलमान गैरक सलाम कुछ जायज नहीं. गैर माम का कलदा तका अस्सलाम वालेकुम बोलते जायज नहीं. बाकी ते अलावा तीन चीज अल्फाज ऐसे ठीक है मुख्तलिफ जुबान पर रहता सुबह बखैर तब बखैर फारसी तर अरबी तर सब्बाह कल्ला मस्ता कल्ला अरबी अरबी आप जो रहते गुड मॉर्निंग गुड इवनिंग वगैरह जो कौन थे अल्फाज है ते अलग चीज जो कौन थे ते है अस्सलामु अलैकुम इस्लामी सलाम गैरा बोलते जायज नहीं. खाली सलाम के लिहाज दाखिल है ठीक है लटाओ दहीगा कहा था अयोहना अफसो से सलाम आम करो कहते मोहब्बत बढ़ता वाते मुताम जब खाऊ भला मनसा अपने हैसियत मुताबिक रस्मों पूरा कर दो ना रस्म और रिवाज के मुताबिक ना तेजे अलावा कहते दावत वली माम हसनून तेजे अला बाकी जो कहते मुख्तलिफ कुसुम के रसूमात है ते अलग चीज रसूमात के भी हेमल है तेजे अलावा जो कहते हैं मतलब कहीं नाव ना तुम कोणते नाव राहू काम काही जरुरी नाही. तर तू आपल्या शरीर चर्माचा घेऊन आलो गोराबा दावत केलो फुकरा दावत केलो मसाकिना जाऊ खाऊ घालून जो कोणते फेडवलं त्यांच्या घरी फेडवलं खाऊ घातलं झालं अतिमो ताम अल्ला दिला ते आपले त्याचे तकत माणसं खाऊ पिऊन व्हायचे आदर करू का ओळलो ओळलो आम्हाला त्याला सल्लू बिल्लैल वन्ना तुनिया माणसं जे तर ओळखून राहतात रात्रीचे फराटे घेतात ते तर मग तुम्ही उठून नमस्कार हा सराबर कोणतो वक्त फाला वक्ताचो सहरीचो सहरचो वक्त येतात राहती उठूकच आमचा वखत जाता बारा घंटे जाऊन होता एक घंटे जाऊन होता सहरीचो बांगे पुढे फाला बांगे नाही ताजूचो वक्त ते तर मग पाय देऊन आरामची मीटिंग नीट ओळखूचो टेम तो ते तर मग उठू सांगता आला त्यांनी विश्वास येतात माझे ओळखून सगळी दुनिया ओळखून वाटे आम्ही ते टमाप उठले अल्लाचे बारगात हजर झाले त्यांनी ते टमाप जिकून द्यायचे कदे हुकुम असे अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज करजो त्यांनी का जातले नतिया अंजाम बेहतरीन अंजाम तदखुलुल जन्नत बिसलाम आराम चिन सलामते सरीन आफियते जनते दाखल जाते जनते दाखिल जाऊन तो बेहतरीन मुख्तसर से मुख्तसर नुस्खा अकायद ची सही अकीदा सच साथ फराइज ची पाबंदी ऐसे हराम ची अपन वरुण वाटे अरे जो कौन थे ही दोन चीजा पर अमल करते वड़े अपने हैसियत से कर जो खाओ कर बड़ी बड़ी दावतों को काम कहे ना के अलावा कहते नमाज करू का बोला बारह बारह रखा तो आठ आठ रखा तो करू काम कहे ना बार बार शांति दो रकात के अलाम को बुझाई से आदत खबर चाहिए शुरुआत भी तक तरीन इनशाला जनते आसानी से सलामती से दाखिल जो वाट आसान था हमका जन्नत जन्नत जाऊंगा मेला में दोनों ठिकाना है चले तीसरों को तो ठिकाना नहीं या जन्नत या जहन्नम जनते दृष्टि का मुसलमान वाटे ईमान ऐसे सलामती को घेन गलाते लेकिन गुनाह को ऐसे गुनाह माफ जाए ते गिरते पड़ते सदा हासिल जला मुझ जुकोन ते गिरो जनते को भली वल्ली गनीमत देखो गनीमत हजारों लाखों और सब मौको अगर जनते गेलो तरी जनते गेलो तो पार पड़लो तो लेकिन त्यानो फुड़े दौड़ो मरहला लाखों वर्षा तो जुकोन ते ती मुसीबत दाखलो जे खैरेतन निलाम झाला ना जेलात पडून कोणत्या माणूस घरी आयलो तरी जेलाची सजा काटून आयला मग घरी आयलो लगीन सदा किट्टी काटलो किट्टी मुसीबत दाखवलो आणि जे कोणते बाहेर टिकून बाहेर पडलो काय नाही सीता जे कोणते आपलं घरी येऊन पावलो आफिते येऊन पावलो हे का झालं आमका ते हिंगावून आमका घरी वसू का आमचे घर अखरत जनते वसू का गुन्हा पासून वरून अल्लाची नाफरमानी पासून वरून राहिले अल्लाची रिजामंदीचे काम करून गेले आणि कोणतो किस्माचे कोणते जे कोणाचे हुकूक आमचे बर बाकी राहिला आणि हे तरकांचे दरकात नमाज करते आदत घातले ते तर इन्शाअल्लाहजी ज्याचा इंतकाल जातलो इंतकाल मग आफियते सलामते जन्नत पोहोचतो मी केवळ धर पकडते धरले हे पुजते तसं काही नाही इन्शाअल्लाहजी अल्लाह मागव अमल करते तशी आता अल्लाह सल्ली अलैहि वसल्लम. وعلى آل سيدنا محمد وسلم. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم، وتب علينا إنك أنت التواب الرحيم. صلى الله تعالى على خير خلقه سيدنا محمد وعلى آله وصحبه، برحمتك يا أرحم الراحمين.